सर्वप्रथम परमेश्वरलाई धन्यवाद होस् र तपाईँहरूलाई प्यारो प्रभु यीशु ख्रीष्टमा जय मसीह।
Jeg vil allerførst takke Gud for den her dag, og så vil jeg bare sige joymercy til alle jer. Og joymercy, det betyder, altså det er en måde, vi hilser hinanden på, og det betyder priset være Herren. Jeg har før delt Guds ord, men det plejede at foregå på engelsk. Men i dag, da jeg fik mulighed for at dele Guds ord med jer, og endda på nepalesisk, det glæder mig virkelig meget.
र विशेष गरी सुरु गर्न अगाडि प्रार्थना गर्नेछौँ हामी।
Let's pray some first.
धन्यवाद स्वर्गीय पिता, साँच्चै नै तपाईँले आजको यो दिन दिनुभएको छ, अनि विशेष गरी आज यो मण्डलीमा साँच्चै नै आज तपाईँको वचन लिएर आएको छु। मेरो साथ मर्नुहोस्, पवित्र आत्माको अगुवाई गर्नुहोस्, साँच्चै पवित्र आत्माको शक्ति यहाँ दिनुहोस्, अनि बोल्ने अनि साँच्चै सुन्ने तर्फ तपाईँ रहनुहोस्। तपाईँको सामर्थ्य नाउँमा साँच्चै अचम्मको कामहरू हुन सकेको छ प्रभु। धन्यवाद दिन्छु विशेष गरी यो समय तपाईँको हात बाँड्दै, सबै बिना प्रार्थना प्रभु यीशु ख्रीष्टको नाममा, आमेन। र पहिला चाहिँ म अलिकति परिचय
भनौँ।
मेरो नाम चाहिँ भीमबहादुर बराइली हो।
हेलो भीम बहादुर बराइली।
म विवाहित हुँ।
Ja, gift.
अनि मेरो हाम्रो चाहिँ अब मेरो नभने हाम्रो हाम्रो सँगै अब श्रीमान र श्रीमती हाम्रो तिनजना छोराहरू छ। पहिला यहाँ बेसिमरल्यान्डमा कमनमा आएको चाहिँ पहिला दाजु र म हो यहाँ।
Ja, og mig og min bror, vi kom til det her kommune, altså fra hele vores familie, de var de første, der kom her.
परमेश्वरले अहिलेसम्म हामीलाई सुरक्षा राख्नु भएको छ।
God has beskyttet us till den här dag.
कहिले काहीँ चुनौतीहरू त आउँदछ।
Selvfølgelig kommer der mange udfordringer i livet.
परमेश्वरले त्यो बाटोबाट फेरि उम्कने हामीलाई उपाय दिनुहुन्छ।
Men Gud han har givet os styrke til at overvinde de udfordringer vi møder.
र अस्ति यहाँ भने अनुसार अब समरको एउटा सेवकाई चाहिँ भिन्नै प्रकारको हुन्छ भन्ने कुरा थियो, होइन?
Det kan godt ske, at gudstjeneste i dag, det bliver lidt kortere. Ja, ud fra min erfaring, så har jeg erfaret, at gudstjeneste om sommeren plejer at være lidt kortere. Og bære over med mig, hvis jeg ikke kan finde ord.
विशेष गरी म आज परमेश्वरको वचन पहिलो योहन्नाबाट हेर्नेछु।
Jeg vil starte fra 1. Johannes brev.
पहिलो योहन्ना 3:1-2.
1. Johannes brev kapitel 3 vers fra vers 1 af.
एउटा कुरो मलाई याद आइहाल्यो।
Jeg kom i tanke om en ting.
पहिला म यहाँ डेनमार्कमा आउँदाखेरि
da jeg kom til Danmark.
अनि विशेष गरी यहाँको जुन नयाँ एउटा भोलिन्टियरहरूसँग भेट भयो।
Og da jeg mødte nogle frivillige.
अनि उहाँ चाहिँ एउटा उहाँको आमा चाहिँ एउटा मिसनरी हुनुहुँदो रहेछ।
Og hendes mor var en missionær.
अनि उहाँले एउटा बाइबल दिनुभएको थियो मलाई।
Og hun gav mig den her bibel.
Danish Bible.
Dansk Bibel.
पढ्न थाल्छ।
Jeg kan godt finde ud af at læse.
तर आफ्नो भाषामा पढेको अनि याद भएको अझै राम्ररी आफूलाई याद आउँछ।
Ja, men det er ikke samme som at læse sin egen sprog.
तर उहाँ अहिले हुनुहुन्न, अहिले प्रभुमा सुत्नु भएको छ।
Men hun er her desværre ikke længere. Hun er sovet med Jesus.
तर उहाँले धेरै हामीलाई याद गर्नुभयो पहिलाको समयहरूमा।
Ja, hun sørgede meget for os i den tid.
विशेष गरी हामी पिताले हामीलाई कस्तो किसिमले प्रेम गर्नुभएको छ कि हामी परमेश्वरको सन्तान कल्याएका छौँ र साँच्चै पनि हौ। यसै कारण त संसारले हामीलाई चिन्दैन, किनभने यसले त्यसले उहाँलाई चिन्दैन। र प्रिय हो, अहिले हामी परमेश्वरका सन्तान हौँ र हामी के हौँला सो अहिलेसम्म प्रकट भएको छैन। यदि जान्दछौँ कि जब उहाँ प्रकट हुनुहुन्छ तब हामी उहाँ जस्तै हुनेछौँ, र किनकि उहाँ जस्तो हुनुहुन्छ हामी उहाँलाई त्यस्तै देख्नेछौँ, अनि जस्तो उहाँ पवित्र हुनुहुन्छ उहाँमाथि आशा राख्ने हरेक मानिसले आफूलाई पवित्र पार्दछ।
Jo tak, okay. Tænk, hvor højt Gud fader elsker os. Vi må kaldes hans børn, og det er vi. De, der tilhører denne verden, forstår ikke, hvem Gud er, og derfor forstår de heller ikke os. Elskede venner, vi er Guds børn allerede her og nu, men vi kan ikke forestille os, hvor herligt det vil blive i fremtiden engang. Vi ved dog så meget, at når Jesus kommer igen, skal vi blive ligesom ham, for til den tid får vi ham at se, som han i al sin herlighed. En hver, der lever i forventning, må rense sig for at blive ligesom ham. Det er renheden selv.
Amen.
Og det er renheden selv.
Rayo Pulo Yonaku Patra, ani Prit Yonali Lehiko.
Det er apostel Johannes, der skrev det der, det der brev.
Amen. Vises gari ya hamile paunda chau yo samay ma ani
yo samay ma bible ko
yati khera ko samay ma.
Ja, som vi kan se fra til den gang hvor det blev skrevet.
Ani yo sacha nai hami ya vises gari maile denis ma herira thie haina ya ajai ramro prakarle ya overset gareko cha ani vises gari तिनमा चाहिँ प्रत्येक जसले उहाँमा आशा राखेको छ अनि हामी तपाईँ र हामी जो उहाँमा आशा राखेका छौँ।
Som vers 3 siger, enhver der lever i forventning.
अनि उनीहरू चाहिँ हामी पवित्र हौ जस्तो प्रभु यीशु पवित्र हुनुहुन्छ।
Ligesom Gud han er hellig, så skal vi også rense os til at ligne hans.
अनि अहिले उहाँको प्रकट हुँदा जब उहाँ प्रकट हुनुहुन्छ तब आउनुहुन्छ फेरि
र
साँच्चै नै एउटा हामी दुलाई होइन एउटा पवित्र दुलाई भई उहाँको साथमा
जानेछौँ।
र यो खुसीको कुरा हो, विशेष गरी मैले धेरै खोजी गरिरहेको छु, प्रभु म के बाँडु आज यो समयमा होइन, व्यस्त त हामी व्यस्त त छौँ, काममा छौँ, के छौँ होइन, अनि के बाँडु प्रभु म भनेर सोचिरहेको थिएँ।
Altså, jeg tænkte rigtig over, hvad jeg skulle, hvad jeg skulle sige til jer, eller hvilken slags Gud, så jeg skulle dele med jer. Som vi kan læse i Johannes 3:16, Gud elskede os så meget. En hver, der tror på ham, vil få evigt liv.
Amen.
Amen.
पहिलो योहन्नाबाट हेरिरहेका थियौँ र त्यसरी पहिलो योहन्ना 4:16 आउँ।
Og så sammen, altså 1. Johannes brev, kapitel 4, det er rigtigt, og vers 16.
Ja, हामी प्रेम गर्छौँ किनभने पहिले उहाँले हामीलाई प्रेम गर्नुभयो। यदि कसैले परमेश्वरलाई प्रेम गर्छ भने तर आफ्नै भाइलाई घृणा गर्छ भने त्यो झुटो हो। यहाँ 16 भने नि यसरी हामी प्रति भएको परमेश्वरको प्रेम हामी जान्दछौँ र विश्वास गर्दछौँ।
Okay, som verset siger, og vi har oplevet og tror på den kærlighed, som Gud har vist imod os. Gud er kærlighed, og de, der lever i kærlighed, lever med Gud, og Gud lever i dem.
Det
er Gud, der elskede os først, og ikke omvendt.
र त्यसरी साँच्चै जुन प्रकारको सम्बन्ध थियो पहिला परमेश्वरसँग त्यो टुटेपछि अनि फेरि उहाँले हामीलाई त्याग्नु भएन।
Hvis vi ser fra starten, den relation mennesket havde med Gud, altså Adam og Eva, da den brudt sammen, så glemte Gud os alligevel ikke.
र हामीलाई अझै प्रेम गर्नुभयो उहाँको आफ्नै पुत्र दिइकन।
Ja, og han elskede os stadig, og han gav hans eneste søn for vores skyld.
र तपाईँहरूले अहिले मलाई स्मरण गर्नुहोस्, अनि विशेष गरी मैले एउटा पढिरहेको थिएँ, एउटा विशेष गरी यो चाहिँ द जसलाई परमेश्वरले यति प्रेम गर्नुहुन्छ एकजना द वान द फादर लभ्स हिम मोस्ट जसलाई चाहिँ परमेश्वरले धेरै प्रेम गर्नुहुन्छ एउटा किताब हो लेखेको किताब
विशेष Bog, som handler om den, som far fædre elsker allermest.
Jeg ser jo da, hvis jeg pøjla pøjla bhai ko ghatna, ani samaya ma, jo se prabhu ka vishwas yogya manisharu.
Og det handler om mange hændelser, der foregik meget lang tid før.
Det er sådan faithful til.
Altså med de mennesker, som hørte til Guds folk, og hvordan de så har overvundet.
Han er jo der, og man lige siger, jo Brennan, man er navn, gør ikke jo der, lækker til.
Brennan, ja, der var en, hvad hedder det på dansk?
Profeter.
Ja, profet, der hedder Brennan.
Han er, hun er sagde, 34 med John Megaman til.
Han blev født i 1934.
Han er, hun er 2013 man siger, hun er sådan noget.
Og døde i 2013.
Hun har lige sådan en godt ikke godt når lige nu bare
sådan. Og han har skrevet om en hændelse i hans liv.
Han er jo der professionel, se, jo der professionel, university professionel, lige se, hvad har han i dag det?
University
professor.
What is professor?
Professor. Aina professor le euta katha bhandai thiyo. Euta katha bhandai thiyo.
Okay, in professor in universitet var i gang med at fortælle en historie.
Ani ek jana parivar.
Og en familie.
Jasko chai aba 13 jana chora haru. 13 jana chora chori.
Som havde 13 børn.
Ani tetikara samay ta sadharan hola haina.
Ja, det var nok meget normalt dengang at have 13 børn.
Ani hamrai pani dherai thiyo. Hamro bubu aamale pani dherai janmaunu bhayeko.
Ja, min mor hun har også mange børn, så det er meget normalt.
Ani aile chai alik sandarbhik chaina hola haina. Ra tesari euta euta keta ani parivar ko euta chora chai ani u chai bahira bato ma khelirahako thiyo ani bato ma khelera chai dherai tirkha lagepachi ghar ma aayo.
Ja, der var sådan et barn, der sådan legede ude i vejen, men efter som han blev tørstig, så kom han hjem for at få noget at drikke. Da han kom hjem, så så han, at hans far, han altså hørte ham og hans far og hans nabo snakke om et eller andet. Ja, men forældre, de så selve drengen. Altså, de så ikke drengen.
Far
så ham ikke.
Far
så ikke drengen.
Ule til, han er herlig der, han er ulig panik her, han er sunnig der,
ja. Ja, og han lyttede, hvad der blev snakket om.
Han siger mig ikke, at jeg skal lave dig prøsner til, må lade, på eller det kan jeg gøre dig prøsner til, de vil have sådan, han er til bag dig.
Okay, og naboen sagde til selve faren, at han havde et spørgsmål, som han gerne ville spørge ham om.
Ule til, de må du da, de er sådan, at jeg tror, at
han spurgte, du har 13 børn.
Han er godt lagt det rigtig prem gør nu.
Men hvem elsker du højst?
Han er jo lidt nærmere end Thale.
Og han begynder at se navnene af børnene.
Han er ikke bare Mary, var det også gjorde datter et sorry.
Han havde en datter, som hed Mary.
Ude i 12 år.
Som var 12 år.
Han er også kostet nætter til hende, men øjle som er med den, kan bræses bøjle.
Ja, hun havde vøjl.
Han er ude til fordi bare at jeg er sådan en
og meget genert
om verden. Ude til at bjerke jeg går ikke til at sørge for bismen. Ja. Til at sørge for. Han er også fordi mig og til at sørge for Peter.
Og jeg har en søn der hedder Peter.
Han er ude til alle dukke det bare bare sig der at sørge for. Ikke og jo en engagement hun er til at engagement det kan du lide det kan du lide det.
Som er meget ked af det lige nu, grundet hans forlovelse blev
afbrudt. Og det er sådan en Mikkel, man er mere eller mindre tråd, man er det ikke bare der til mig kunne have gået i det.
Og sådan snakkede, hvad hedder faren med hans nabo om hans søn. Og
lige i sport, kan games og kælne, så du gør det.
Ja.
Og det er sådan en, jeg var Susanna, man er det, husker du, tror jeg, at jeg tror det, fordi.
Så havde hende
Men det er sådan, jeg har ikke nogen anden, apple of my eyes, man er sådan.
Hvordan siger man det på dansk?
Yes. Apple of
apple
my
of
eyes.
Min øjens.
Okay.
Øjensten, ja.
Okay. Rettesere vanda, du er jo bare tit bøjet af det. Ude i suni der er det. Ude i kigget, ude i kigget, ude i bare målet ved barnet, så måtte alle sige
ja, og ham dreng, som lyttede med, han ventede på, at han skulle blive nævnt.
Ja, og måske det er det, man der bare går. Det er priya, eller når jeg ikke var så til det.
Og han troede jo, at han var, altså faren elskede ham allerhøjst.
Og परिवारमा त बाबु आमाले त सबैलाई मन पराउँछन् पराउँदैनन् छोरा छोरीलाई प्रेम गर्छन् नि
For forældrene er jo alle børn jo lige. Det er ikke fordi de elsker en højere end andre.
Ani orku susina, ani orku chori ko kura garirathyo. Ma dherai dukhi chu chori chai aba afnai apartment ma haina aba baseko cha chori chai.
Okay, so snakker
han. Eller orku chori ali chuli.
Han snakker også om en anden datter som var flyttet hjemmefra.
Ani tara alikati u roirathyo kinaki usle alik piune bani basalecha chorile bhanera dukha lagirathyo.
Og at hans, hvad hedder det, datter, hun var begyndt at drikke.
Ani alikati usma chai aba u chori krimti alikati chinta gariyathyo fikri gariyathyo.
Han viste sin bekymring i forhold til den datter.
Ani yaha chai hamile ke bujhda chhau bhane wa tyo jun lekhak le chai yaha ke bhanirahnu bhayo cha. Ani sanje parmeshwar le hamro pita jo swargiya pita hununcha.
Yes, also budskabet af historien det er at Gud som er vores far.
Ani tesari साच्चै नै उहाँले फेरि हामीलाई त्याग्नु भएको छैन त्याग्नु भएन
हैन हा एक फ्लेट अस
अनि आफ्नो पुत्र दिएर फेरि जुन सम्बन्ध थियो जुन रिलेसन अनि त्यसलाई फेरि पुनर्मिलन गर्नुभयो
या ओ वी हैड की हन्स सन टु देन वर्ल्ड सो फर सन अल्सो लाइक नो सम
रिकन्स
या
र त्यसरी फेरि मिलाउनु भएको छ र यो यस्तो खुसी कुरा हो र यहाँ भन्दै हुनुहुन्थ्यो अनि त्यसरी नै आज जो पिता अनि हाम्रो स्वर्गीय पिताले धेरै प्रेम गर्नुहुन्छ जसले चाहिँ उहाँमा भरोसा राख्दछ
बस हिमल्स फर हन एल्सकस वी एक्ली हर्ट अ देम सम स्टोलर फर हम
अनि अब यहाँ हेर्नु नि जन के हामीले 1900 अथवा 1989 भेडालाई चाहिँ छोडेर एउटा भेडा हराएको छ भने त्यसलाई के गर्नुहुन्छ परमेश्वरले
Som vi har hørt historie i Bibelen, at han ville forlade 99 for at lede efter den ene, der er fortabt. Og det er den slags Gud, vi har. Og når der er nogen, der sådan ligesom er lidt væk fra ham, det, han bliver ked af det.
त्यस्तो परमेश्वर हुनुहुन्छ
हामी
पढ्दै जानेछौँ अलि अझै छ अब गलती कतिर आउँ हामी
गलती
दुईको बिस
Kapitel 2 og vers 20. Det går pis.
Ja. 19 देखि नि त मैले 20 भने म क्रिससँगै क्रुसमा टाँगेको छु अब उपरान्त जिउने म होइन तर क्रिस ममा जिउनु हुन्छ जुन जीवन शरीरमा म अहिले जिउँछु त्यो परमेश्वरको पुत्रको विश्वासमा विश्वास गरेर जिउँछु र जसले मलाई प्रेम गर्नुभयो र मेरो निम्ति आफूलाई अर्पण गर्नुभयो
Mit gamle liv er korsfæstet med Kristus, og jeg lever ikke, som jeg gjorde før. Men nu lever Kristus i mig. Alt, hvad jeg gør, det gør jeg i troen på Guds søn, som elskede mig og gav sit liv for mig. Ligesom Paul, som, hvad hedder det på dansk? Som overgav sit liv for Guds
skyld.
Og den prosna?
Prosna tapai ra malai pani ho.
Og den sam spørgsmål som der er her det, og det gælder også for os.
Just as sanse ni yo sansar ma kahile kahi hamilai sansar ko kura le tanda cha.
Oh, som vi ved i den verden så bliver vi meget distraheret af verdens ting. Ja, tiltrukket af ting der foregår her i verden.
Ani parmeshwar ko prem ani kati mancheharu विश्वास गर्दैनन् हैन
अनि मङ दाइक ट्रो अप गो हे इवान
अनि अनि आफलाई परमेश्वरबाट टाढा रहन्छन्
ओ समिक केन छ गो
अनि धेरै चुनौती उनीहरुलाई जीवनमा निराशाहरु आएको छ
når vi så skal nælle.
Noah.
Og de oplever mange udfordringer i livet.
Ani frustrationer også.
Og frustrationer.
Og også de kan kunne have rum, hvis at man lader tage sig eller corona på samme måde.
Og vi ved i det her coronatid.
Ani hvis jeg skal i måle, ham kigge mit jæru i det andet samme.
Og vi er vi altså vi holder opdateret i forhold til nyhederne.
Ja. Det er hvis jeg skal i og des og mange ting og mange ting. विश्वास गरेका छन् अनि उनीहरूले चाहिँ धेरै अब ल यो उनीहरूलाई सुर्ता आएको छ क्या अब म मर्ने रहेछु भनेर
या असम आल्सो देयर आर यो इन विस फ्रक्ट इन मेन्सको गुण एट हर कोरोना एट मस्के एट दैट टेक वर्स लिव आल्सो फर देम सम इक ट्रो पर गुड
तर साच्चै नै आज तपाई र म जो प्रभुमा विश्वास गरेका छौ
मेन वी सम ट्रो पर गुड
आज साच्चै नै उहाँले हामीलाई सामर्थ्य दिनुहुन्छ
हेन के अस्तुर्के
र यस्तो कुराहरुबाट सामना गर्न निम्ति
चेट
अनि हामीलाई बुद्धि पनि दिनुहुन्छ
एन्ड गिव अस स्ट्रेंथ ओ
कन ओ विस्डम
अ विस्डम टेट
अनि कसरी हामी सुरक्षा रहनु पर्ने
टेट बैंके कम अगेन दे हैड टु
र त्यसरी नै आज तपाई र मेरो निम्ति पनि आज तपाई र म जिउँछु त केवल प्रभुको निम्ति म जिउँछु भन्ने
अ दि देन लाइक्स मेन्टालिटी वी स्केल लाइक सम पोल हन हेल्प हिज आस्क लिव सो इट फॉर मायसेल्फ सो इट फॉर गॉड आस्क लिव अनि
र त्यसरी नै जब हामीमा त्यो समर्पण त हुन्छ sacrifice
to my heart then offerande attitude can we see that
tisri tyo bhaye pachi chai sachnai aaja prabhu ma hami ajhai daro hudai janchau
yeah oh no we see a night to ourselves and say ya to god so blir vi stærkere og stærkere i ham
amen ra त्यसरी नै रोमीतिर आऊ
यसको विदर टु रोमा ब्रेव
रोमी 5:8 देखि
कैपिटल 5 फर वर्स 8 टु 11
आर्दै तर परमेश्वरले हाम्रा निम्ति उहाँको प्रेम यसैमा देखाउनु भयो हामी पापी छँदै ख्रीष्ट हाम्रो निम्ति मर्नुभयो यसकारण उहाँको रगतद्वारा धर्मी ठहरेका हुनाले झन् बढी हामी परमेश्वरको क्रोधबाट उहाँद्वारा बचाइनेछौँ किनकि हामी शत्रु छँदै उहाँका पुत्रको मृत्युद्वारा परमेश्वरसँग हाम्रो मिलाप भएको थियो भने झन् बढी अब उहाँसँगै मिलाप भएको हुनाले ख्रीष्टको जीवनद्वारा हामी बचाएका छौँ यदि मात्र होइन तर हाम्रा प्रभु येशु ख्रीष्टद्वारा परमेश्वरमा हामी रमाउँदै पनि छौँ उहाँद्वारा अब हामीलाई परमेश्वरसँग मिलाप प्राप्त भएको छ
Læser det på dansk. Men Gud viser sin kærlighed mod os ved at Kristus ofrede sit liv for os, mens vi stadig var syndere. Og han har nu accepteret os på grund af Kristi stedfortrædende død. Derfor kan vi trygt regne med, at når Kristus ved sin død forsonet os med Gud, vil han også redde os fra dommens dag. Selvom vi var fjender af Gud, blev vi alligevel forsonet med ham, fordi han søn døde for os. Nu da vi er blevet Guds venner, kan vi være forvisende om, at vi vil få det evige liv, fordi Jesus lever. Altså er det ikke en utrolig glæde for os, at vi er blevet forsonet med Gud gennem Jesus Kristus, vores Herre.
र यहाँ हामी पाउँदछौँ विशेष गरी अलिकति छोटो परिचय हेऱ्यो भने यो रोमीको पत्र पावलले लेख्नु भएको
हो
अनि ऊ चाहिँ जब कोरन्थीमा चाहिँ ऊ त्यहाँ बसिरहँदा चाहिँ बसेको समयमा एउटा मिसन राइसमा त्यहाँ उहाँले लेख्नु
भएको
विशेष गरी यहाँ हामी हेऱ्यो भने आनन्द र शान्ति
Oh, vi kan læse i det her, hvad hedder det, brev kan vi læse om
vi har
fred og ro og sådan noget.
Ja. Ja, pandan så ina, det så ja art, mere art dekhi bani raha the.
Ja.
Vishesh gari hami Parmeshwar le nimti, eta Parmeshwar le hamro nimti prem dekhaunu bhayo cha. Tyo chai अब क्रिसिस प्रभु यीशुको बलिदानको कुराहरू हामी पाउँदछौँ
अब वी कैन लेस अम ये क्रिस्टस
अनि
बलिदानलाई के भन्छ
के
बलिदानलाई क्रिस्टस सैक्रिफाइस या एलिफसिस
अनि यस अब उहाँ विशेष गरी आज साँच्चै नै मान्छेले विशेष गरी उहाँ पूर्वतिर हेऱ्यो भने एसियातिर
As we speak, it's a kick up for Asia, so no, the land that...
I would say, kamko kura garchan, arulai ajai kehi kura dan dina sakyo, ani kehi kura arulai garna sakyo bhanche, hamro punya huncha bhancha.
Yeah, and so, we speak up for Hinduism. Altså den tro så siger det, at hvis vi giver noget til andre, eller hvis vi offrer noget til noget, så kan vi få det evige liv.
Eller,
ud fra vores handlinger kan vi tjene, altså fortjene,
altså vinde
evige liv.
उधार हुन्छ भन्ने
अनि तर त्यो तर
हाम्रो आज
विश्वासद्वारा हाम्रो
उधार हुन्छ
हामी
पाउँदछौँ अब प्रभुमा भएकाहरू तपाईँ र म जो प्रभुमा छौँ प्रभु यीशुमा उहाँ चाहिँ त्यतिकै अब विश्वास गरेपछि हाम्रोमा त्यो दयाको भावना त आइहाल्छ दयाको विचार त
Altså som kristne, altså når vi har modtaget Gud, så får vi jo det hjerte der, der ligner Jesus.
Hjælpsom hjerte.
Ja, det kommer med automatisk, når man har kendt Gud.
Og vi er ikke Guds fjender. मित्रता छ र यो खुसी कुरा हो तपाईँ र ममा आज मिलाप त्यसै कारण चाहिँ प्रभु यीशु ख्रीष्टद्वारा चाहिँ हामी धर्मी ठहरेका छौँ उहाँको रगतद्वारा चाहिँ अनि यो साँच्चै नै आज यी कुराहरूमा तपाईँ र मेरो विश्वासद्वारा अनि यही कुरामा चाहिँ खुसी हुनुपर्दछ अनि रमाउनु पर्दछ विशेष गरी म जब जब साँच्चै नै अन्तिमतिर जब जब म साँच्चै नै जब जब म भजनहरू गाउँदछु प्रभुको निम्ति म अझै खुसी हुँदछु जुन प्रकारको फ्रस्ट्रेसन आउँछ कहिले काहीँ आउँछ तपाईँ र मेरो शरीरमा छौँ होइन संसारमा छौँ विश्वासी भए पनि कहिले काहीँ आउँछ तर जब भजनहरू अनि जब हामी बाइबलहरू
पढ्दछौँ
अनि त्यहाँदेखि एउटा पहाड हुँदछ
क्या
त्यसै कारण अस्तिको समयहरूमा विशेष गरी हाम्रो जो सङ्गति भएको थिएन अस्ति क्या
Ja, før, altså der hele vores gudstjeneste stoppede grundet corona. Men Gud han gav os andre muligheder, det var sådan online kirke.
Online var der bare permission til at prætne, ikke orke med ham, prætne gør jeg, og jeg afsælger dine kammerer bare.
Ja, vi priste Herren gennem internettet, hvor vi støttede hinanden i de her svære tider.
Fordi jeg siger, at vi vil have, at hun er bare, og hun er pludselig kunne have.
Og det altså jeg var rigtig glad for at vi igen har fået lov til at møde fysisk i
sådan kirke. Og lige visst gør jeg op mandagle prætna kunne vi sige på min bata.
Jeg har også en bøn emne
til min hill.
Til min
hill. Ja. Min श्रीमती जी राति काम गर्नुहुन्छ.
Min kone, hun arbejder om natten i Danmark.
अनि अलिकति सुत्न गाह्रो हुँदैछ क्या राति काम गर्दाखेरि अब त्यो बानी नहुँदाखेरि चाहिँ होइन
यदि हान स्पेन एम देयर ओ एफ्टर सम हुने क्या वान छ आवाज हम नेटन सो टय हुन राख्दि माल मे सोन प्रब्लेम
र त्यसरी तपाईहरुले प्रार्थना गर्दिनुस्
ओ या विल गन पे या ओ मेट पे फर हिने
र विशेष गरी अब काम त गर्नै पर्छ होइन अनि र यी सबै कुराहरूमा परमेश्वरले सबै कुरा राम्ररी हाम्रो परिवारमा अझै राम्रो हुँदै जाओस्
अनि
अर्को कुरा अनि खुसीको कुरा अनि हाम्रो दाजुको नाति नै आउनु भएको छ
होइन
र परिवार बढिरहेछ अनुग्रह भइरहेछ र म एउटा गीत गाउँछु अन्तिममा
Challenges.
र धन्यवाद विनितालाई चाक चाक मागे चाक फर विनिता सो उनको हेल्प माय ओवरसेट मेरो स्वर त त्यति राम्रो छैन कता हो गिटार सिटर र
Han sagde, at han ikke har verdens bedste stemme, men han vil prøve at synge en sang for jer.
Jeg siger, at jeg er der, så jeg prøver at lade.